नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं विदिता शेट तुमकां प्रादेशीक खबरो दिता. विजन 2047 नदरे मुखार दवरून गोंय सरकारान राज्याच्या उदरगतीची आंखणी सुरू केल्या. गोंयात सुमार 400 नोंद स्टार्टअप आसात. एमएसएमईक आधार करून केंद्र सरकार गोंयात 200 कोटी रुपया खर्च करून प्रशिक्षण केंद्र सुरू करता अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दोना पावला नीती आयोगाचे कार्यशाळेत उक्तावणाच्या उलोपात दिली. नीती आयोगाचे राज्य सहायता अभियाना सकेल गोय सरकार आणि बायला उद्योगिकता मंचाच्या सहयोगान दोना पावला एनआयओच्या परिषद घरात कार्यशाळा झाली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी कार्यशाळेचे उक्तावण झाले. कार्यशाळेत देशभरातल्यो वेगवेगळ्या मळावेल्यो बायला उद्योजक, बायला बचत गट, बायला समूह, सरकारी अधिकारी आणि खासगी मळावेले प्रतिनिधी वाटेकार झाले. अनाथ भुरग्यांखातीर सरकाराची अर्थिक मजतीची येवजण आसा. मात अशा भुरग्यांक आधार दिवक तांचे पालकत्व घेऊक समाजान फुडे सरचो असो उलो मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी मारला. सेवा सुशासन आणि जनकल्याण येवजणे सकेल दिवचलच्या मांद्रेकर वाड्यार बांधिल्ल्या घरकुलाचे उक्तावण केल्या उपरांत मुखेलमंत्री उलयताले. आवय बापूय नाशिल्ल्या दिवचलच्या मांद्रेकर वाड्यावेल्या दोन भुरग्यांक आता आलाशिरो मेळ्ळा. सुवाळ्यात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, फाटोडेचे आदले आमदार दामोदर नायक, दिवचलचे नगराध्यक्षही हजर आशिल्ले. जुवारी न्हंयवेल्या 8 पदरी नव्या जुवारी पुलाचे दावे वटेनचे 4 पदरी लेनीचे काम पुराय जायत आयला. 99% काम पुराय झाला. ऑक्टोबर सोंपता म्हटल्यार पुराय 4 पदरी लेन तयार जातली. कंत्राटदार कंपनीन हे विशीं माहिती दिल्या. ह्या पुलाचो 2 खांब्यांक जोडपी निमाणो सेगमेंट काल उखलून बसयलो आणि पुराय पुलाची जोडणी पुराय झाली. 640 मीटर लांबायेच्या आणि 13 किलोमीटर जोड रस्तो आशिल्ल्या या पुलाची 4 पदरी उजवी लेन फाटल्या डिसेंबरात केंद्रीय महामार्ग येरादारी मंत्री नितीन गडकरी हांच्या हाजेरेत येरादारीक उक्ती जाल्ली. मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकार आशिल्ल्या रेल्वे सुरक्षा दळाच्या आरपीएफ पोलिसांनी फाटल्या 5 वर्सांत घरातल्यान पळून गेल्ल्या 116 भुरग्यांची तांच्या पालकांकडेन परत गाठ घालून तांचे स्वाधीन केल्यात. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटके हांणी ही माहिती दिल्या. हातूंतली चडशी भुरगी घरातल्यान पळून गेल्ली. मडगाव रेल्वे स्थानकाचेर शेणिल्ल्या अवस्थेत आशिल्ल्या ह्या भुरग्यांक रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेवन पालकांच्या स्वाधीन केली. समाजात जाती धर्माचो दुस्वास पातळिल्ल्यांचेर खर कारवाय करपाची शिटकावणी गोयचे पुलीस महासंचालक जसपाल सिंग हांणी दिल्या. काय समाज विरोधी घटक सोशल मिडियाचेर गैरवापर करतात. समाजात दुस्वास पातळावन चिथावन समाजीक तणाव करतात. अशा घटकांचेर गुन्यांवकारी कारवाय सुरू जाल्या. तपास तंत्रीक नदरेन किचकट आशिल्ल्यान कळाव लागता. तरी लोकांनी अश्यो गजाली लावन घेवच्यो न्ही. हे घटक आदले पोरणे पोस्ट परत सोशल मिडियाचेर पातळायतात अशेंय पुलिसेच्या नदरेक आयला. गोंयात जावपा आशिल्ल्या राष्ट्रीय खेळा सर्तीच्या फाटभुंयेर शिक्षण खात्यान दिवाळीच्या सुटयेचे वेळापत्रकात बदल केला. आता शाळांक दिवाळीची सुटी 25 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर अशी असतली. आधी ती 8 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर अशी आशिल्ली. आता विद्यार्थ्यांक 6 दीस चड सुटी मेळटली. शाळांच्यो मुळाव्यो सुविधा आणि शिक्षकांचो राष्ट्रीय खेळा सर्तीचे आयोजनात वापर जावपाचो आशिल्ल्यान शाळांच्या शिक्षणिक कार्यक्रमाचेर परिणाम जावचो न्ही म्हण शिक्षण खात्यान सुटयेत बदल केला. भारतीय तटरक्षक दळाच्या चिकोळणेच्या कॅम्पसात 100 किलो वॅट सौर्य ऊर्जा प्रकल्प निकतोच कार्यान्वित केलो. सध्याच्या पॉवर ग्रीडात ह्या प्रकल्पातल्यान ऊर्जा पुरवण जाताली. ताका लागून येणावळ येतली आणि राज्य वीज खात्याचे विजेचे बील उणे जातले. नैऋत्य मान्सून फाटी सरता. मान्सून पोरतीच्या मार्गार आसा. 3 दिसांच्या सेगीत वादळी उटंगरा उपरांत फाटले 2 दीस पावसान विसव घेतला. पावस 135 इंचा म्हऱ्यान सरासरी पावस पडला. सप्टेंबर सोंपता आसतना सरासरी परस 12% चड पावसाची नोंद जाल्या. राज्यातली 5 मुखेल धरणां पुराय भरल्यात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.